नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबर दिता. मुखेल खबरो. आयज पणजे आंबेडकर गार्डनांत डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या 133व्या जयंतीची कार्यावळ जाली. आयज राष्ट्रीय उजो पालोवपी दळाच्या सेवा दिसा निमतान पणजे दळाच्या मुख्यालयान खासा कार्यावळ जाली. म्हापशेच्या मिलाग्रीस सायबिणीचे वर्सुकी फेस्त फाल्यां 15 एप्रिलाक जातले. फुडले 7 दीस चडांत चड तापमान 33 ते 35 अंशां मदीं आसतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समिती वतीन आयज पणजे आंबेडकर गार्डनांत 133वी तांची जयंती मनयली. यावेळार मुखेल सोयरे म्हणून अनुसुचीत जाती आनी जमात आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर मुखेल सोयरे म्हण हाजीर आशिल्ले. बाबासाहेब आंबेडकर हांचे योगदान देशा खातीर खूप महत्वाचे आसा, ते प्रत्येक देशवासियां खातीर आदर्श आसा असे करमळकर हांणी म्हटला. तशेंच अजूनही अनुसुचीत जाती आनी जमातीचे प्रश्न आसा ते सुटावे जावपाक जाय असे तांणी म्हटले. यावेळार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याक हार घालून कार्यावळीक जमिल्ल्या मानेस्तांनी तांकां आर्गां ओपली. या कार्यावळीक मानाचे सोयरे म्हण समाज कल्याण खात्याचे संचालक अजीत पंचवाडकर, बुद्ध धर्म आणि पाली भाषेचे अभ्यासक सुधाकर किरा बौद्ध, भारतीय बौद्ध समाजाचे गोंय फाटेचे अध्यक्ष एस के जाधव तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आयज राष्ट्रीय उजो पालोवपी दळाची सेवा दीस. ह्या निमतान पणजे सांतिनेजच्या उजो पालोवपी दळाच्या मुख्यालयान खासा कार्यावळीचे आयोजन केल्ले. एप्रील 2023-2024 ह्या काळात उजो पालोवपी दळाक 8000 कॉल आयले, हातून 5000 आपत्ती वेवस्थापना खातीर जाल्यार 3000 उजो पालोवपा खातीर अशी माहिती उजो पालोवपी दळाचे संचालक नितीन रायकर हांणी दिली. यावेळार 194 मनशाचे जाल्यार 757 जनावरांचे जीव दळावरवी वाचयल्यात. तशेंच 1.79 कोटी रुपयाची मालमत्ता उज्यापासत वाचयल्या अशें तांणी सांगले. ह्या कार्यावळी वेळार बरे काम केल्ल्या जवानांचो मुखेल सोयरे संजीत रॉड्रिगीस हांच्या हस्तुकी भोवमान जालो. तशेंच उजो पालोवपाची प्रात्यक्षिका ह्या वेळार करून दाखयली. उजो पालोवपी दळाच्या शहीद जाल्ल्या जवानांक ह्या वेळार मानेस्तांनी आर्गां ओपली. म्हापशेच्या मिलाग्रीस सायबिणीचे वर्सुकी फेस्त फाल्यां 15 एप्रिलाक जातले. शेनवारा 6 एप्रिलच्यान फेस्ताची नोवेना सुरू जाल्ली. 15 एप्रिलाक फेस्ताच्या दिसा सकाळी 10 वरांचेर फेस्ताचे मुखेल मीस जातले. फांतोडेर 5:30 सावन मिसाक सुरवात जातली. 7, 8:30 आनी 12 वरांचेर इंग्लिशीतल्यान मिसां जातली. सांजे 4 आनी 5:15 वरांचेर लेगीत मिसां जातली. नोवेनाच्या दिसांत सकाळी 6:30, 8:30 आनी सांजे 6 वरांचेर मिसां जाताली. फेस्त आनी नोवेना दिसा चर्च वाठारांत चर्च अधिकाऱ्यांनी 11 एप्रिलच्यान मनरिजवणेच्यो कार्यावळी आयोजीत केल्यात. तातूंत तियात्रां, गेमी आनी हाऊजीचो आसपाव आसा. सध्या जमनी पुंछान वीज केबल घालपा खातीर चर्ची सामकारचे रस्ते फोडल्यात. फेस्ता पयली ते सारखे करपाचे काम म्हापशे पालिका मंडळाक करचे पडटले. म्हापशेची मिलाग्रीस सायबीण शिरगांवच्या लयराईची भयण असे मानतात. लयराई देवळांतल्यान फेस्ता दिसा मिलाग्रीस सायबिणीक सागवत येता. राज्यातले हिंदू धर्मीक लोक या सायबिणीक मानतात. फेस्ताच्या दिसा पुराय गोंयांतल्यान व्हडा संख्येन म्हापशा येतात. फुडले 7 दीस राज्यांत उष्णतायेच्या ल्हाराची शक्यताय नासली तरी चडांत चड तापमान 33 ते 35 अंशां मदीं आसतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. थारावीक काळांत उदक पियेपासयत जतनाय घेवपाचो सल्लो हवामान खात्यान दिला. फाटले कांय दीस राज्यांतले तापमान वाडत आसा, हाका लागून उकाडो वाडला. राज्यांतल्या कांय वाठारांत पियेपाच्या उदकाचो उणाव आसा, हाका लागून जीण विस्कळीत जाल्या. चडांत चड तापमान जेन्ना 37 अंशांचेर पावता तेन्नाच उष्णतायेचे ल्हार आशिल्ल्याचे म्हणपाक येता असे हवामान खात्यान स्पष्ट केला. आयतारा पणजेतले चडांत चड तापमान 33 ते 34 अंशां मदीं आशिल्ले. तापमान वाडीचो खर धोको नासलो तरी जाणटे आनी दुयेंती मनशांनी वतन भोंवचे न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. उदक पिवचे मात कॉफी, च्या वा सोरो पिवचो न्हय अशें सांगला. दनपारा भोंवतना तकलेर टोपी घालची वा छत्री घेवची. राजकीय पक्षांनी दनपारा प्रचार करतना जतनाय घेवची असो सल्लो दिला. 20 एप्रील मेरेन तरी तापमानाची अशी स्थिती आसतली असे हवामान खात्यान स्पष्ट केला. भाजपान आयज नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयान लोकसभा वेंचणुके खातीर संकल्पपत्र नावाचं जाहीरनामं जाहीर केला. त्यातून समान नागरी संहिता, एक राष्ट्र एक वेचणूक, एकूच वेचणूक वडेरी आणि पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला फुडल्या 5 वर्षांखातीर फुकट रेशन दिवपाचे उतर दिला. फुडली 5 वर्सां पीएम गरीब कल्याण अन्न योजनेखाला फुकट रेशन, ज्येष्ठ नागरिकांचो आसपाव करपाखातीर आयुष्यमान भारत येवजणेचो विस्तार करप हाचे भाजपान आपल्या संकल्पपत्रान आश्वासन दिला. तशेंच गांवगिऱ्या बायलां सशक्त करून 3 कोटी लखपती दिदी करपाचेर भर दिला आनी पीएम सूर्य घर येवजणेवरवी 20 बिलां शून्य करपाचे उतर दिला. घोषणापत्रान भारताक संवसारातली सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था आनी जागतिक उत्पादन केंद्र करपाचे आश्वासन दिला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
3 steps टू स्टे प्रोटेक्टेड अँड स्टे सेफ फ्रॉम COVID-19. वेअर फेस मास्क, 2 गज की दूरी टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग, मेंटेन हँड अँड फेस हायजीन.
दीनदयाळ भलायकी सेवा येवजणेखाला आता मेरेन 21,670 लावार्थ्यांनी हो विमो येवजणेचो लाव घेतला. ताका उपचार दिवचे खातीर सरकारान 74.9 कोटी रुपया खर्च केल्यात ही माहिती गोंय भलायकी संचालनालयान दिल्या. 31 मार्च 2024 मेरेन भलायकी कार्ड धारकांचो आंकडो 2,33,697 पावला. तशेंच 1 एप्रील 2023 ते 31 मार्च 2024 ह्या काळात 6,297 नव्या कार्ड धारकांची नोंद जाल्या. दीनदयाळ भलायकी सेवा येवजणेचो विमो दिवपी कार्डाची वैधता 31 मार्च 2024 ह्या दिसा सोपल्या. 1 एप्रीलच्यान त्या कार्डाचे नुतनीकरण करपाक भलायकी संचालनालयान सुरवात केल्या. ह्या कार्डाचे नुतनीकरण थळाव्या DDSY कॅम्प कार्यालयान करतात. नुतनीकरणाखातीर DDSY कार्डा वांगडाच आधार कार्डाची गरज लागता. गोवा ऑनलाईन संकेतस्थळाचेर लेगीत ताचे नुतनीकरण करपाक मेळटा. वर्साक 300 रुपया भरून गोंयकारांक ह्या सरकारी भलायकी विम्याचो लाव घेवपाक मेळटा. 31 मार्चाक कार्डाची वैधता सोपले उपरांत भलायकी खात्यान लावार्थ्यांचो आंकडो जारी केला. तातूंत 21,670 जाणांनी खासगी हॉस्पिटलांनी उपचार केल्यात. तांच्या उपचारा खातीर हे येवजणेतल्यान 74.9 कोटी रुपयाचो विमो तांकां मेळ्ळा. गोंय मुक्त जाल्या उपरांत गोंयांत पयलो पक्ष प्रादेशीक पक्ष जो स्थापन जालो तो म्हळ्यार मोगो पक्ष. ह्या पक्षान तेन्ना सावन लेगीत आजून मेरेन विधानसभेन हाजेरी लायल्या. तशेंच गोंयच्या राजकारणान अनेक राजकारणी घडयल्यात अशें मोगोचे ज्येष्ठ फुडारी आनी वीजमंत्री सुदीन ढवळीकार हांणी म्हटलां. पणजे मोगो पक्षाच्या मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ते उलयताले. ह्या वेळार कांय नव्या मनशांनी मोगो पक्षांत प्रवेश केलो. तांकां सुदीन ढवळीकार हांणी पक्षाचो शेलो घालून येवकार दिलो. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी म्हळ्यारूच RGP ह्या प्रादेशीक पक्षान लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुयेर आयज पणजे मार्केटांत प्रचार केलो. ह्या वेळार RGP उत्तर गोंयचे उमेदवार मनोज परब हांणी मार्केटांत बसपी विक्रेत्या वांगडा उलोवन तांचे प्रश्न जाणून घेतले. तशेंच तांच्यो अडचणी सुटाव्यो करपाचे आश्वासनूय दिले. RGP प्रचार 90% पुराय जाला. आतां वेगवेगळ्या मार्केटांत वचून प्रचार करप तशेंच जाहीर भौशीक सभा घेवपाचो प्रचार उरला अशें मनोज परब हांणी सांगले. गोंयच्या मतदारांकडल्यान RGP बरो प्रतिसाद मेळटा अशी प्रतिक्रिया मनोजान दिल्या. गोंयचे गोंयकारपण टिगोवन दवरपा खातीर RGP पक्ष वावुरतले अशें तांणी म्हटलां. आयज पणजे मार्केटांत फुटबॉल हे पक्षाचे चिन्ह तशेंच पक्षाचे बावटे घेवन पक्षाच्या वांगड्यांसयत ताणें प्रचार केलो. 500 वर्सां पोरणो इतिहास आशिल्ल्या केरी फोंडेच्या विजयादुर्गा देवस्थानाचो भांगरा कळस प्रतिष्ठापन सुवाळो 21 एप्रीलाक संपन्न जातलो. ह्या देवस्थानाचे अध्यक्ष डॉ संतोष देसाय हांणी ही माहिती दिल्या. 18 ते 26 एप्रील मजगती जावपी ह्या सुवाळ्याच्या मुखेल कार्यावळी शुंगेरी मठाधिपती सद्गुरू शंकराचार्य श्री श्री विदुशेखर भारती हाजीर रावतले. भांगरा कळसाची प्रतिष्ठापना 21 एप्रीलाक जातली आनी ही पुराय कार्यावळ तांच्या येजमानके खाला जातली. 22 ते 26 एप्रील मजगती सहस्त्रचंडी अनुष्ठान आनी सांजे अष्टावधान सेवा संपन्न जातली. परतून एक फावट मुखेल खबरो. आयज पणजे आंबेडकर गार्डनांत डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या 133व्या जयंतीची कार्यावळ जाली. आयज राष्ट्रीय उजो पालोवपी दळाच्या सेवा दिसा निमतान पणजे दळाच्या मुख्यालयान खासा कार्यावळ जाली. म्हापशेच्या मिलाग्रीस सायबिणीचे वर्सुकी फेस्त फाल्या 15 एप्रिलाक जातले आनी फुडले 7 दीस चडांचड तापमान 33 ते 35 अंशां मदीं आसतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.